आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 14 जानेवारी 2024. विषय संस्कार. सोनेरी मजकूर. शमुवेल. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्य रूपाला भाळता, पण परमेश्वर अंतरंग पाहतो. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. देवा, मी खरोखरच प्रामाणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव. मला शुद्ध करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफरपोक्षा शुभ्र होईन. देवा, माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर. प्रभू, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन. तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही. देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या हृदयाकडे पाठ फिरवणार नाहीस. माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मला वाचवणारा फक्त तूच आहेस. दडा उपदेश. बायबल पासून अनुवाद. आता हे इस्रायल लोकांनो, तुमच्या परमेश्वराची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते आता ऐका. परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचा मान राखावा आणि तो म्हणतो त्याप्रमाणे करावे. तुम्ही त्याच्यावर प्रेम करावे आणि संपूर्ण अंतःकरणाने व जीवाने त्याची सेवा करावी. तेव्हा तुमच्या भल्यासाठीच मी आज परमेश्वराचे नियम आणि आज्ञा सांगतो, ते ऐका व पाळा. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव. मी तुझी सत्य जाणे, तुझी सत्य पाळीन. तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर. देवा, माझ्या प्रभू, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव मान देईन. अनुवाद. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना आपल्याकडे वळविल आणि त्याच्यावर तुम्ही मन पूर्वक प्रेम कराल व सुखाने जगाल. यिर्मयाह. तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो, हा परमेश्वराचा संदेश आहे. तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दुखविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. मग तुम्ही माझा धावा कराल, माझ्याकडे याल, माझी प्रार्थना कराल, मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल तेव्हा मी तुम्हाला सापडेन. मी स्वतःला तुमच्याकडून सापडवून घेईल. हा परमेश्वराचा संदेश आहे. मी तुमची कैदेतून सुटका करीन. मत्तय. तेवेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. मत्तय. शुने तेथे पुष्कळ लोक पाहिले, म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, जे अंत करणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. तुम्ही सुद्धा इतरांच्यासाठी प्रकाश असले पाहिजे, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे. मी नियमशास्त्र किंवा संदेश त्याचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे. मी तुम्हाला सत्यतेच सांगतो की आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशास्त्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहानातील लहानाने सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल. पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल. कारण मी तुम्हाला सांगतो की परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. मत्ते. एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, गुरुजी, अनंत काळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत? येशूने उत्तर दिले, काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे. पण जर तुला अनंत काळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ. त्याने विचारले, कोणत्या आज्ञा? येशूने उत्तर दिले, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या आई वडिलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरांवर प्रीती कर. तो तरुण म्हणाला, या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे, मी आणखी काय करावे? येशूने उत्तर दिले, तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरिबांना वाटून दे, म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मिळेल. मग ये आणि माझ्या मागे चालू लाग. पण जेव्हा त्या तरुणाने हे ऐकले तेव्हा त्याला फार दुःख झाले, कारण तो खूप श्रीमंत होता. म्हणून तो येशूला सोडून निघून गेला. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, धनवान माणसाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल. मी तुम्हाला सांगतो की धनवानाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या निड्यातून जाणे जास्त सोपे आहे. जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, मग कोणाचे तारण होईल? येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. पेत्र येशूला म्हणाला, पहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत, मग आम्हाला काय मिळेल? येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्या मागे आलात ते सर्व 12 आसनांवर बसाल आणि इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय कराल. ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आई वडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तापटीने लाभ होईल व त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. पण पुष्कळचे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील. मत्ते. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, वलांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वलांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे? येशू म्हणाला, ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वलांडण सण साजरा करणार आहे. येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वलांडण सणाचे जेवण तयार केले. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला. ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली, तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला, त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, तुम्ही सर्वांनी यातील प्यावे, कारण हे माझे रक्त आहे, मी तुम्हाला सांगतो. माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही. रोमकरांस, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. नाझरेतच्या येशूने पित्याशी मनुष्याची एकता शिकवली आणि प्रदर्शित केली आणि यासाठी आम्ही त्याला अंतहीन श्रद्धांजली देतो. त्यांचे ध्येय वैयक्तिक आणि सामूहिक होते. त्याने जीवनाचे कार्य केवळ स्वतःला न्याय देण्यासाठीच नाही तर नश्वरांना दया दाखवण्यासाठी केले, त्यांना त्यांचे कसे करावे हे दाखवण्यासाठी. परंतु त्यांच्यासाठी ते करू नये किंवा त्यांना एका जबाबदारीतून मुक्त करू नये. येशूने धैर्याने इंद्रियांच्या मान्यता प्राप्त पुराव्यांविरुद्ध परशाच्या पंथ आणि प्रथांविरुद्ध कृती केली आणि त्याने त्याच्या उपचार शक्तीने सर्व विरोधकांचे खंडन केले. वलांडन सण, जो येशूने त्याच्या वधस्तंभावर चढवण्याच्या आदल्या रात्री निसान महिन्यात आपल्या शिष्यांसोबत खाले, हा एक शोकाकुल प्रसंग होता. दिवसाच्या शेवटी घेतलेले दूध ही रात्रीचे जेवण होते. तेजस्वी कारकिर्दीच्या संधिप्रकाशात सावल्या वेगाने पडत होत्या आणि या रात्रीच्या जेवणाने येशूचे कर्मकांड किंवा महत्वाच्या सवलती कायमचे बंद केल्या. त्यांचे अनुयायी दुःखी आणि शांत, त्यांच्या मालकाच्या विश्वासघाताच्या वेळेची अपेक्षा करत स्वर्गीय मानना खात होते, ज्याने सत्याच्या छळलेल्या अनुयायांना वाळवंटात खायला दिले होते. त्यांची भाकर खरोखरच स्वर्गातून खाली आली. हे आध्यात्मिक अस्तित्वाचे महान सत्य होते, आजारी लोकांना बरे करणे आणि त्रुटी दूर करणे. त्यांच्या स्वामींनी हे सर्व आधी समजावून सांगितले होते आणि आताही भाकर त्यांना खायला घालत होती. आध्यात्मिक अस्तित्वाच्या या सत्यासाठी त्यांचे गुरु हिंसाचार सहन करणार होते आणि त्यांच्या दुःखाचा प्याला वाहणार होते. त्याने त्यांना सोडले पाहिजे. त्याच्यावर सार्वकालिक विजयाच्या महान गौरवाने त्याने आभार मानले आणि म्हणाले, तुम्ही सर्व प्या. येशूने प्रात्यक्षिकाद्वारे जीवनाचा मार्ग शिकवला, जेणेकरून हे दैवी तत्व आजारी लोकांना कसे बरे करते, त्रुटी दूर करते आणि मृत्यूवर विजय कसा मिळवतो हे आपल्याला समजू शकेल. पाप आणि रोगावर त्याचे नियंत्रण दाखवूनही महान शिक्षकाने इतरांना त्यांच्या स्वतःच्या धार्मिकतेचे आवश्यक पुरावे देण्यापासून मुक्त केले नाही. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनासाठी कार्य केले, जेणेकरून त्यांनी हे सामर्थ्य दाखवावे आणि त्याचे दैवी तत्व समजून घ्यावे. शिक्षकावरील निस्पृह श्रद्धा आणि आपण त्याच्यावर जे भावनिक प्रेम देऊ शकतो ते कधीही एकटेच त्याचे अनुकरण करणारे बनणार नाहीत. आपणही जाऊन तसे केले पाहिजे, अन्यथा आपल्या गुरुने आपल्यावर जे काम केले आणि भोगले ते महान आशीर्वाद आपण सुधारत नाही. ख्रिस्ताचे देवत्व येशूच्या मानवतेमध्ये प्रकट झाले. श्रवणीय प्रार्थना कधीही आध्यात्मिक समजूतदारपणाची कामे करू शकत नाही जी पुन्हा निर्माण होते, पण मुख प्रार्थना, जागरूकता आणि भक्तीपूर्वक आज्ञाधारकपणा आपल्याला येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास सक्षम करते. लांबलचक प्रार्थना, अंधश्रद्धा आणि पंथ हे प्रेमाच्या भक्कम पट्ट्या कापून टाकतात आणि धर्माला मानवी रूपात धारण करतात. उपासनेचे जे काही भौतिक रूप धारण करते ते मनुष्याच्या आध्यात्मिक वाढीस अडथळा आणते आणि त्रुटीवर त्याचे सामर्थ्य प्रदर्शित करण्यापासून त्याला रोखते. अंतःकरण दैवी सत्य आणि प्रेमापासून दूर असताना आपण वांस जीवनाची कृतज्ञता लपवू शकत नाही. आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती कृपेत वाढ होण्याच्या उत्कट इच्छेची प्रार्थना, जी सहनशीलता, नम्रता, प्रेम आणि चांगल्या कृतींमध्ये व्यक्त केली जाते. आपल्या सद्गुरूच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करणे हेच त्याच्यावरचे आपले ऋण आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपल्या कृतज्ञतेचा एकमेव योग्य पुरावा आहे. एकनिष्ठ आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाह्य उपासना स्वतःच पुरेशी नाही, कारण त्याने असे म्हटले आहे, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. एक शब्द प्रार्थनेने स्वतःला न्याय्य ठरवण्याची शांत भावना असू शकते, जरी ती पाप्याला ढोंगी बनवते. आपण प्रामाणिक अंतःकरणाने कधीही निराश होण्याची गरज नाही. परंतु जे लोक केवळ उदासीनतेने त्यांच्या दुष्टपणाला सामोरे जातात आणि नंतर ते लपवू पाहतात, त्यांच्यासाठी फारशी आशा नाही. त्यांच्या प्रार्थना अनुक्रमणिका आहेत ज्या त्यांच्या वर्णाशी सुसंगत नाहीत. ते पापाशी गुप्त सहवास ठेवतात आणि अशा बाह्य लोकांबद्दल येशूने पांढऱ्या कबरांसारखे सर्व अस्वच्छतेने भरलेले असे म्हटले आहे. आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि हृदयातील आपुलकी आणि हेतू काय आहे हे शिकले पाहिजे, कारण अशा प्रकारे आपण प्रामाणिकपणे काय आहोत हे शिकू शकतो. सार्वजनिक प्रार्थनेत आपण अनेकदा आपल्या समजुतीच्या पलीकडे, उत्कट इच्छेच्या प्रामाणिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जातो. जर आपण गुप्तपणे तळमळत नसलो आणि आपण मागितलेल्या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी उघडपणे प्रयत्न करत नसाल तर आपल्या प्रार्थना निरर्थक पुनरावृत्ती आहेत, जसे की परधर्मी वापरतात. जर आमची याचिका प्रामाणिक असेल तर आम्ही जे मागतो त्यासाठी आम्ही श्रम करतो आणि आमचा पिता जो गुप्तपणे पाहतो तो आम्हाला उघडपणे प्रतिफळ देईल. आपण त्याला किंवा आपल्या सहप्राण्यांना याबद्दल सांगण्यापूर्वी देवाला आपली गरज कळते. प्रार्थना देवाची इच्छा जाणून घेण्याच्या आणि त्याप्रमाणे वागण्याच्या उत्कट इच्छेसह आपल्याला सर्व सत्यात आणेल. अशा इच्छेला श्रवणी अभिव्यक्तीची फारशी गरज नसते. विचार आणि जीवनात ते उत्तम प्रकारे व्यक्त होते. गुप्तातील पिता भौतिक इंद्रियांना अदृश्य आहेत, परंतु ते सर्व गोष्टी जाणतात आणि भाषणानुसार नव्हे तर हेतूनुसार पुरस्कार देतात. अशा प्रार्थनेचे उत्तर दिले जाते, आतापर्यंत आपण आपल्या इच्छा आचरणात आणतो. गुरुची आज्ञा अशी आहे की आपण गुप्तपणे प्रार्थना करू आणि आपले जीवन आपल्या प्रामाणिकपणाची साक्ष देऊ द्या. आजच्या ख्रिश्चनांनी त्या कारकिर्दीची अधिक व्यावहारिक आयात लागू केली पाहिजे. हे शक्य आहे. होय, प्रत्येक मुलाचे, पुरुष आणि स्त्रीचे कर्तव्य आणि विशेषाधिकार आहे सत्य आणि जीवन यांचे प्रदर्शन आणि आरोग्य आणि पवित्रतेचे प्रदर्शन करून काही प्रमाणात मास्टरचे उदाहरण अनुसरण करणे. ख्रिस्ती लोक त्याचे अनुयायी असल्याचा दावा करतात, पण ते ज्या प्रकारे त्याने आज्ञा दिल्या त्याप्रमाणे त्याचे अनुसरण करतात. या अत्यावश्यक आज्ञा ऐका. जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. सर्व जगात जा आणि प्रत्येक प्राण्याला सुवार्तेची घोषणा करा. आजारी बरे. ज्याने कधीही संस्कार केला त्या सर्वांनी खरोखरच येशूच्या दुःखाचे स्मरण केले असते आणि त्याचा प्याला प्याला असता तर त्यांनी जगामध्ये क्रांती केली असती. जर भौतिक चिन्हांद्वारे त्याचे स्मारक शोधण्याचा प्रयत्न करणारे सर्वजण वधस्तंभ घेतील, आजारी लोकांना बरे करतील, वाईट गोष्टी काढून टाकतील आणि ख्रिस्ताचा किंवा सत्याचा संदेश गरिबांना देतील, ग्रहणशील विचार असेल तर ते सहस्र वर्षात आणतील. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य येईल. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.